नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमका राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो, कर्नाटकात केआरपीपीचे फुडारी जी जनार्दन रेड्डी हांणी काल लोकसभा वेंचणुके आदी आपलो पक्ष भारतीय जनता पक्षान विलीन करून आपली घरकान अरुणा लक्ष्मी सयत पक्षान परतून प्रवेश केला। विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल सिंगापुराचे प्रधानमंत्री ली सियन लंगू हांची भेट घेतली। बिहारात गया, नवादा, औरंगाबाद आणि जमुई लोकसभा मतदारसंघात लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या पावण्याखातीर उमेदवारांचे अर्ज भरपाक नेट आयला। तेलंगणात भारत राष्ट्र समिती बीआरएस पक्षान येता त्या लोकसभा वेंचणुकेखातीर सगळ्या 17 लोकसभा मतदारसंघ सुवातेखातीर अधिकृत प्रणान आपले उमेदवार घोषित केल्यात। आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती झाल्या खेळात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पंगडान पंजाब किंग्स पंगडाचे 4 गड्यांनी जैत जोडले। आता खबरो विस्तारान, विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल सिंगापुराचे प्रधानमंत्री ली सीएन लंगू हांची भेट घेतली आणि इंडो पॅसिफिक आणि अस्तंत आशियाचेर चर्चा केली। प्रधानमंत्री लंगू हांचो भारताबरोबरच्या संबंधाविषयीचो सकारात्मक दृष्टिकोन दोन्ही देशातल्या संबंधाक बळगे दिवपी थारला अशें सोशल मीडिया पोस्टात डॉ जयशंकर हांणी म्हळां। सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीविषयी प्रधानमंत्री लंगू हांचो दृष्टिकोन भारत महत्वाचो आसा अशें भारत मानता अशें तांणी सांगले। डॉ जयशंकर 3 दिसांच्या सिंगापूर दौऱ्यार आसात। ते आदी तांणी सिंगापूरचे विदेश मंत्री विवियन बालकृष्णन हांची भेट घेतली। दोनूय फुडाऱ्यांनी भारत आणि सिंगापूर ह्या दोन्ही देशांमधील सहकार्याच्या क्षेत्रांत जाल्ल्या उदरगतीचो नियाळ घेतला। कर्नाटकात केआरपीपीचे फुडारी जी जनार्दन रेड्डी हांणी काल आपलो पक्ष भारतीय जनता पक्षान विलीन करून लोकसभा वेंचणुके आदी आपली घरकान अरुणा लक्ष्मी वांगडा पक्षाचे फुडारी बीएस येदियुरप्पा आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष बीवाय विजेंतर हांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केलो। दुसरे राजकीय घडणुकेत काँग्रेसीन येवपी लोकसभा वेंचणुके खातीर 5 उमेदवारांची वळेरी जाहीर केल्या। प्रल्हाद गुंजलकोटा, रामचंद्र चौधरी अजमेरेन आणि सुदर्शन राऊत राजस्थानातल्या राजसंबंध मतदारसंघातल्यान वेंचणूक लढयतले। तेलंगणात भारत राष्ट्र समितीन पक्षान येवपी लोकसभा वेंचणूक 2024 खातीर सगळ्या 17 लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अधिकृत प्रणान जाहीर केल्या। हैदराबाद लोकसभा जाग्याखातीर गद्दाम श्रीनिवास यादवांची घोषणा ही उमेदवार वेंचणुकेची पराकाष्ठा आसा। बीआरएसचे अध्यक्ष आणि आदले मुखेलमंत्री चंद्रशेखर राव हांची निवड प्रक्रियेत सामाजिक समता खातीर सगळे मार्ग सोदून काढले अशें समजता। चड ताळागाळातलो तेको आशिल्ल्या उमेदवारांची ही रणनितीक निवड केल्ल्यान पक्षाची संद वाढटली आणि प्रतिस्पर्धी पक्ष काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी भाजपा हांचे आड तांका अनुकूल स्थितीत दवरतले अशें पक्ष फुडारी सांगतात। बीआरएसान 2019 वर्सा लोकसभेच्यो 9 सुवाती जिखल्यो जाल्यार पक्षाचे 5 बसपी खासदार हालींच पक्ष सोडून हेर पक्षात गेले। होळी हो रंगाचो उत्सव देशभरात मनयता। हो उत्सव वाट्याचेर बऱ्याच्या जैताचे प्रतिनिधित्व करता आणि वसंत ऋतूच्या हंगामाची परब मनयता। ह्या दिसा लोक एकमेकांक गुलाल वा रंग लायतात, नमस्कार करतात, गोड पदार्थांचो आस्वाद घेतात आणि जाणट्यांचो आशीर्वाद घेता। ब्रज मंडळासान अयोध्या धाम मेरेन होळी सगळ्या उत्तर प्रदेशात पळोवंक मेळटा। पंजाबात भारत पाकिस्तान शिमेचेर राखण करपी शिमेचेर सुरक्षा दळ च्या जवानांनी वेगवेगळ्या शिमेचेर तांबड्या गुलालान होळी मनयली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकड हांनी रंगपंचमेच्या पवित्र सणानिमतान देशवासियांक परबी भेटयली। होळी हो सण भारताची गिरेस्त संस्कृताय आणि दायज दर्शयता अशें मुर्मू हांनी सामाजिक माध्यमातल्यान एका संदेशात म्हळे। रंगाच्या ह्या उत्सवाक लागून देशवासियांमधी मोग वाढटलो आणि एकचाराची भावना जिती जातली अशें तांणी म्हळे। हो सण लोकांमधले नाते आणि घटमूट करून सगळ्यांच्या जिवितात सुख आणि समृद्धी हाडटलो अशी आस्त तांच्यांनी उक्तायली। तुम्ही ह्यो खबरो आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात।
three steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, do gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
जम्मू काश्मीरात जम्मू विभागातल्या 10 जिल्ह्यांनी भलायकी प्रमाणपत्रांची व्यवस्था आशिल्ल्यान यात्रेकरूंक थारायिल्ल्या तारखेसावन प्रवास सुरू करपाक मेळिल्ल्यान वर्सुकी अमरनाथ यात्रेची तयारी सुरू झाल्या. प्रवाशांची नोंदणी करपाखातीर पूर्व गरज आशिल्ली सक्तीची भलायकी प्रमाणपत्रां म्हळ्यारूच CHC कंपल्सरी हेल्थ सर्टिफिकेट जाहीर करपाखातीर पुराय देशातल्या भलायकी केंद्रान वट्ट 112 दोतोरांक प्रतिनिधित्व केल्यात अशें आकाशवाणी जम्मू एका संवाददात्यान सांगला. अमरनाथ यात्रेची अधिकृत घोषणा जाय मेरेन श्री अमरनाथ तीर्थ मंडळाचे हालीच जाल्ले बसकेत चर्चा जाल्ल्यान 29 जून सावन सुरू जावपाची शक्यताय आसा. बिहारात गया, नवादा, औरंगाबाद आणि जमुई लोकसभा मतदारसंघांनी लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या टप्प्याखातीर उमेदवारांची उमेदवारी वाढल्या. पहिल्या टप्प्याखातीर उमेदवारी अर्ज भरपाची निमणी तारीख 28 मार्च. हाच्या आधी वट्ट 9 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली. काल उमेदवारी दाखल केल्ले मुखेल उमेदवारात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातले भाजपा उमेदवार सुशील कुमार सिंग आणि नवादा लोकसभा मतदारसंघ संघातले राजद उमेदवार शर्वान कुमार कुशलवाहा हांचो आसपाव आसा. आता मेरेन औरंगाबादातल्या 6 आणि गयाच्यान 3 आणि नवादा लोकसभा मतदारसंघातल्यान 1 उमेदवाराची उमेदवारी दाखल केल्या. जमुई लोकसभा मतदारसंघात आता मेरेन उमेदवारी अर्ज दाखल जावंक ना. ह्या 4 लोकसभा मतदारसंघांनी 19 एप्रिलाक मतदान जातले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळान गाझा हांगा बेगोबेग झुजबंदी करपाचो उलो मारला आणि अमेरिकेन आदली भूमिका उलटून ह्या उपायाचेर विटो घालूंक ना. तशेंच सगळ्या बांदकामाची बेगोबेग आणि बिनशर्त सुटका करपाची अशी मागणी केल्या. ऑक्टोबरात झूज सुरू झाले उपरांत जायते फावट अपेशी ठारले उपरांत परिषदेत पहिलेच खेपे झुजबंदी करपाचो उलो मारला. अमेरिकेची ही कृत गाझाचेर इस्रायलाच्या आक्रमणाक लागून ताचे आणि ताचो इष्ट देश इस्रायल हांच्या मदीं वाढत आशिल्ली फूट दिसून येता. इस्रायलचो प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू हांच्या कार्यालयाच्या निवेदनात असामान्यान खर फटको दितना अमेरिकेन आपली आदली भूमिका सोडून दिल्या जी झुजबंदीचो थेट संबंधाक जोडपाखातीर आसा. दुःखाची गजाल म्हळ्यार अमेरिकेन नव्या थारावाक विटो दिवंक ना अशी निवेदनात म्हळा. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल राती बंगळुरूच्या एम चिन्नस्वामी स्टेडियमाचेर जाल्ल्या खेळात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पंगडान पंजाब किंग्स पंगडाचे 4 गड्यांनी जैत जोडले. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पंगडान कुरुबावलो जिखून पहिली गोलंदाजी करपाचो निर्णय घेतलो. पहिली गोलंदाजी करताना पंजाब किंग्स पंगडान 20 षटकात 6 बाद 176 धावड्यो केल्यो. कर्णधार शिखर धवन हाणे 45 धावड्यो केल्यो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूत पंजाब पंगडांत दिल्ले 177 धावड्यांची मोख 19.2 षटकात पुराय केले. आरसीबीन कडल्यान विराट कोहली हाणे बेसोबेस बरो खेळ करतना 77 धावड्यो केल्यो. तशेंच दिनेश कार्तिक हाणी 28 धावड्यांचे योगदान दिले. पंजाब किंग्साच्या कागिजो रबाडा आणि हरप्रीत बार हाणी दर 1-2 गडे बाद केले. आज चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमाचे चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स पंगडामधी खेळ जातलो. हो खेळ सांजे 7:30 सुरू जातलो. आज अरुणाचल प्रदेश आसाम आणि मेघालयाचेर व्हड पावस पडपाची शक्यताय आसा अशें भारत हवामान खात्यान कळीत केला. नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा सिक्कीम उपहिमालयन अस्तंत बंगाल आणि गंगेटीक अस्तंत बंगाल हाचेर आज ल्हो ते मध्यम पावस पडपाची शक्यता आसा अशें तातूंत म्हळा. परतून एक फावट मुखेल खबरो. कर्नाटकात केआरपीपीचे फुडारी जी जनार्दन रेड्डी हांणी काल लोकसभा वेंचणुके खातीर आपलो पक्ष भारत जनता पक्षान विलीन करून आपली घरकान अरुणा लक्ष्मी सहित पक्षान परतून प्रवेश केला. विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल सिंगापुराचे प्रधानमंत्री ली सीएन लंगू हांची भेट घेतली. बिहारात गया, नवादा, औरंगाबाद आणि जमुई लोकसभा मतदारसंघात लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या पावण्याखातीर उमेदवारांचे अर्ज भरपाक नेट आयला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.